कैलासपती महादेव सांब सदाशिवाचा सदानंद झाला. महाराष्ट्र देशी मल्हारी मार्तंड म्हणून नांदू लागला. दुष्ट राक्षसांचा संहार करून अवतारी खंडोबानं धरती भयमुक्त केली. ऋषी मुनींना तपासाठी पुनरती शांतता लाभली. सगळे सुखासमाधानात राहू लागले. शंकराचं हे अलौकिक दिव्य सज्जन रक्षणासाठी त्यांना अवतार घेतला. त्याची महती गाण्याचा मोह सनत कुमारांना सुद्धा आवरला नाही. त्याच्या पुढं ते मल्हारीचं स्तुतिगान करू लागले.
कैलासपती महादेव जटाधारी, कैलासपती महादेव जटाधारी, सनत कुमारी कथा ऐकवी मल्हारी, सनत कुमारी कथा ऐकवी मल्हारी. सनत कुमारी कथा ऐकवी मल्हारी, सनत कुमारी कथा ऐकवी मल्हारी. घोर म्हणविणारा शक्तीने थोर विपुल आघाताने गडगडला दीपचित्रणांगणी तो पडला पाप मुक्त झाले गर्भहरणही झाले शिवशंभूला मणी मल्ल ते शरण आले सेवाधी नाव घ्याव भक्तान किल मल्लाची असं वरदान करावी भक्ती सदा तुम्ही ह्या कैवारीची करावी भक्ती सदा तुम्ही ह्या कैवारीची सनत कुमारी कथा ऐकवी मल्हारीची कुमारी कथा ऐकवी मल्हारीची।